नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्त बापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. 18वी ब्रिक्स शिखर परिशद फाल्यां सावन नवी दिल्लींतल्या भारत मंडपमांत जातली सुरू. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 18व्या ब्रिक्स शिखर परिशदेंत वांटेकार जावपा खातीर आयज नवी दिल्लींत पावले. भारताची अर्थवेवस्था ही संवसारीक उदरगतीचें मुखेल इंजीन अशें आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन म्हळां. राष्ट्रीय चाचणी यंत्रणा एनटीएन यूजीसी नेट जून 2026 इंग्लीश वाणिज्य आनी समाजशास्त्र विशयांच्या परतून घेतिल्ल्या परिक्षेची प्रोविजनल आन्सर की जारी केल्या. आनी दुबईत चलतल्या बायलांच्या आशिया कप क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या उपांत्य फेरीच्या खेळात भारतान बांगलादेशाक 40 धावण्यांनी हारून निमण्या फेरीत पावल घाले. आता पुराय खबरो. 18वी ब्रिक्स शिखर परिषद फाल्यां सावन नवी दिल्लींतल्या भारत मंडपमांत सुरू जातली. राजधानीत हे 2 दिसांच्या शिखर परिषदेची तयारी निमण्या पावण्यार पावल्या. ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती हे 11 मुखेल उदेन्मुख आणि विकसित अर्थवेवस्था आशिल्ल्या देशांचो हातून आसपाव आसा. लवचिकता, नवनिर्माण, सहकार्य आणि शाश्वत उदरगती खातीर उभारणी ही भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना आसा. हे शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह एल सिसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रभाव सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान हजर रावतले. अबू धाबीचे युवराज शेख खालिद बीन मोहम्मद बीन झायद अल नाहयान आणि इथिओपियाचे प्रधानमंत्री अबी अहमद अली हे लेगीत हे परिषदेत वांटेकार जातले. ब्राझीलचे प्रतिनिधित्व विदेश मंत्री मावरो वियेरा करतले, तर सावदी अरेबियाचे विदेश वेव्हार मंत्री प्रिन्स फैसल बीन फरहान अल सौद हे शिखर परिषदेत वांटेकार जातले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हंग लेगीत हे परिषदेत वांटेकार जातले. जोड राष्ट्रांचे महासचिव आंतोनियो गुटेरस, संवसारीक भलायकी संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस आधानोम गेब्रेयेसस आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष डिल्मा रुसेफ हांच्या सयत हेर आंतरराष्ट्रीय संघटनांचे मुखेले लेगीत ह्या शिखर परिषदेत वांटेकार जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांच्या वांगडा द्विपक्षीय चर्चा करपाची शक्यता आसा. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आयज सकाळी राजधानी दिल्लीत पावतले. इराण, इंडोनेशिया, इजिप्त, फिलिपिन्स आणि बुरुंडी ह्या देशांचे राष्ट्रमुखेली, अबुधाबीचे युवराज आणि मलेशिया आणि इथिओपियाचे प्रधानमंत्री लेगीत आयज नवी दिल्लीत दाखल जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिखर परिषदेच्या निमतान हेर देशांच्या फुडाऱ्यां वांगडा द्विपक्षीय बसका घेतले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत वांटेकार जावपा खातीर आयज नवी दिल्लीत पावले. विमानतळार विदेश वेव्हार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह हांणी तांकां येवकार दिलो. आपल्या दौऱ्या वेळार राष्ट्राध्यक्ष पुतीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कडेन चर्चा करतले आनी हेर द्विपक्षीय बसका घेतले. भारत आनी रशिया हांच्या मदीं बऱ्याच काळा सावन चलत आयिल्ल्या खाशेल्या रणनिती भागीदारीचेर आदारिल्ले घटमूट आनी भोवआयामी संबंध आसात अशें विदेश मंत्रालयान सोशल मिडिया पोस्टांत म्हळां. ब्राझीलचे विदेश वेव्हार मंत्री मावरो वियेरा 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत वांटेकार जावपा खातीर नवी दिल्लीत पावले. भारत आणि ब्राझील हांची बऱ्याच काळा सावन बरी इश्टागत आसा अशें तांकां येवकार दितना विदेश मंत्रालयान म्हळां. संवसारीक दक्षिणेंतल्या देशांमदले सहकार्य वाडोवपा खातीर दोनूय देश वचनबद्ध आसात. ब्रिक्स शिखर परिषद 2026 फाटभुंयेर राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आनी अमृत उद्यान 11 ते 13 सप्टेंबर मेरेन सर्वसामान्य लोकां खातीर बंद उरतले. फाल्यां राष्ट्रपती भवन परिसरात गार्ड बदलपाचो सुवाळो जावचो ना अशी माहिती राष्ट्रपती सचिवालयान दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावयल्यो खबरो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन भारताच्या अर्थव्यवस्थेक संसारिक उदरगतीचे मुखेल इंजिन अशें म्हळा. दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 7.8% वाढ झाली. उर्जेचे दर अचकीत वाढले तरी सेवा आणि निर्यातीत बरी वाढ झाल्या असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचार विभागाचे संचालक जुली कोझाक हांणी सांगले. भारताची नवी उदरगत आकडेवारी, स्थूल आर्थिक आकडेवारी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या दराचो एक मुखेल उर्जा आयातदार देशाचेर जावपी परिणामाविशी विचारिल्ल्या प्रस्नांक जाप दितनात आणि हे म्हळे. भारताच्या नव्या GDP आकडेवारीत उद्देगिक उत्पादनाचो नवो निर्देशांक आणि उत्पादक किंमत निर्देशकांची नवी माळ आस्पावीत केल्या, जाका लागून देशाच्या GDP अदमासात सुदारणा जातली अशें ताणी म्हळे. आंतरराष्ट्रीय कायदो संवाद आणि बहुपक्षीय सहकार्याचेर आधारित अशा सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ मळाचे भारत समर्थन करता असे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. विज्ञानीक म्हायतीचो वापर पारदर्शकताय आणि जनहिता खातीर जावपाक जाय असे ताणी मुखार सांगले. पॅरिसात आयोजित केल्ल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिशदेत ते काल व्हर्च्युअल माध्यमातल्यान उलयताले. अंतराळ कक्षामधली गर्दी आणि तातूंत घटकांक वाढत वचपी आंकडो पळयल्यार संघर्षा परस सहकार्य, अल्पकालीन फायद्या परस शाश्वतता आणि बहिष्कारा परस सर्वसमावेशकता हांकां प्राधान्य दिवपाक जाय हाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. भारताचो दृश्टीकोन वसुधैव कुटुंबकम ह्या संकल्पनेचेर आधारीत आसा आणि ही भावना आतां पृथ्वीच्या सिमांच्या पलतडी पावपाक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुखार सांगले.
सेंचुरी स्पेस इन्स्पायर्ड अवर इमेजिनेशन. टुडे इट सेव्स लाईफ ऑन अर्थ फ्रॉम क्लायमेट अँड क्रॉप्स टू ओशन्स अँड कम्युनिटीज. द प्रॉमिस ऑफ स्पेस इज इनफायनाईट. अवर रिस्पॉन्सिबिलिटी इज कलेक्टिव. एज ऑर्बिट्स बिकम मोर क्राउडेड, टेक्नॉलॉजीज मोर पॉवरफुल अँड ऍक्टर्स मोर न्युमरस.
राष्ट्रीय चाचणी यंत्रणा NTN UGC नेट June 2026 इंग्लिश वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या परतून घेतलेल्या परीक्षेची प्रोविजनल आन्सर की जारी केल्या. उमेदवारांक ह्या महिन्याच्या 13 तारखे मेरेन अधिकृत UGC नेट पोर्टला वरवीं ह्या आड हरकत सादर करपाक मेळटली. मूळ प्रस्नपत्रिकांतल्या साबार चुकांविशीं कागाळी आयिल्ल्यान NTN ह्या तिनूय विशयांची परतून परिक्षा जाहीर केल्ली. 9 तारखेक इंग्लीश आणि वाणिज्य विषयाची परीक्षा झाली, जाल्यार समाजशास्त्राची परीक्षा काल झाली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज सावन दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीवच्या 2 दिसांच्या दौऱ्यार असतले. उपराष्ट्रपती सिल्वासा हांगा डॉ APJ अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालयात एका भौशीक कार्यावळीक हजर रावतले. ते सिल्वासात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आणि नमो वैजकी शिक्षण आणि संशोधन संस्था यासारख्या मुखेल संस्थांक लेगीत भेट दितले. उपराष्ट्रपती दमण हांगा नमो हॉस्पिटलाक लेगीत भेट दितले. उपराष्ट्रपती राधाकृष्णन दमण नायट मार्केट, रामसेतू सीफ्रंट आणि नमो पथ सीफ्रंट यासारख्या वेगवेगळ्या पर्यटन थळांक लेगीत भेट दितले. संसदीय लोकशाही संवसारातली सगळ्यात बरी शासन पद्दत आसा अशें संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी म्हळां. नवी दिल्लीत जाल्ल्या 27व्या राष्ट्रीय युवा संसद सर्तीच्या 2025-26 वर्साच्या पुरस्कार सोहळ्यात ते उलयताले. भारतासारख्या देशाक संसदीय लोकशाय चड योग्य आसा, जंय लोक आपल्या वेचून आयिल्ल्या प्रतिनिधींवरवीं राज्य करतात अशें तांणी सांगले. ह्या सर्तीत PM श्री जवाहरलाल नवोदय विद्यालय उखरुल 1 मणिपूर हांणी राष्ट्रीय वस्तादपण मेळयले. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज 36 दर्यादेगेवेले आंध्र प्रदेश आणि ओडिशात व्हड प्रमाणात पावस पडपाची शिटकावणी दिल्या. ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, झारखंड, केरळ, माहे, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, विदर्भ, अस्तन बंगाल आणि सिक्कीमात ह्या वाठारांनी लेगीत व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. हवामान खात्यान फाल्यां मेरेन ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करायकल हांगा वीज आणि वादळा वांगडा गडगड मारतलो असो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण अंदमान आणि निकोबार जुवे, बिहार, उदेंत राजस्थान, झारखंड, तेलंगणा, अस्तन बंगाल आणि सिक्कीम हांगा फुडल्या 2 दिसात अशी हवामानाची परिस्थिती असपाची शक्यता आसा. दुबईत चलतल्या बायलांच्या आशिया कप क्रिकेट सर्तीत भारतान निमण्या फेरीत पावल घाले. काल उपांत्य फेरीच्या खेळात भारतान बांगलादेश पंगडाक 40 धावण्यांनी हारयले. आयज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या खेळात पाकिस्तान श्रीलंके पंगडा 8 खेळटलो. आणि आता खबर सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. 18वी ब्रिक्स शिखर परिषद फाल्यां सावन नवी दिल्लीतल्या भारत मंडपमान जातली सुरू. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 18व्या ब्रिक्स शिखर परिषद वांटेकार जावपा खातीर आयज नवी दिल्लीत पावले. भारताची अर्थव्यवस्था ही संवसारीक उदरगतीचे मुखेल इंजीन अशे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन म्हळा. राष्ट्रीय चाचणी यंत्रणा NTN UGC नेट June 2026 इंग्लिश वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या परतून घेतलेल्या परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की जारी केल्या आणि दुबईत चलतल्या बायलांच्या आशिया कप क्रिकेट सर्तीत काल रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या खेळात भारतान बांगलादेशात 40 धावांनी हरून निमण्या फेरीत पाऊल घाले. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.